सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि लॉयर जेनेथ लुकस ज्या की मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्याशी आपण बोलतोय. त्यांच्यासोबत रिसेंटली एक किस्सा घडला. मी बँकेतून बोलतोय, तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक झालं असा कॉल त्यांना आला. सध्या आपण सगळेजण घरात आहोत आणि अशा सिच्युएशनमध्ये असा फेक कॉल करून कोणी ओटीपी द्या आणि ओटीपी घेऊन आपल्या बँकेतले पैसे काढून घेतले तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची म्हणजे तक्रार करणं, त्या व्यक्तीला शोधणं या सगळ्या प्रोसेसमध्ये आता खूप मोठा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आता सतर्क राहण्याची गरज आहे म्हणून हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करतोय. जर ऐका जनजींचं काय म्हणणं आहे.
कौन सी चीज लगी वो कन्वर्सेशन में वो जो बंदे ने फोन किया और ये बंदा फेक है, ये आपको फॉर द फर्स्ट टाइम कहाँ पे रियलाइज हुआ?
ये मुझे इसके लिए थोड़ा सा आइडिया था क्योंकि मेरे भाई के साथ ऑलरेडी हो चुका था. भाई इज इन कुवैत एंड उसको भी ऐसी ही सेम कॉल आया था एंड जस्ट द डे बिफोर वी वर टॉकिंग अबाउट इट उसने भी बोला था कि उसके साथ भी ऐसा हुआ कि एटीएम कार्ड उसका ब्लॉक हो गया बोल के. तो एक आइडिया था उसका एंड द वे ही वॉज टॉकिंग कि आपका एटीएम कार्ड ब्लॉक हो गया है सुबह 8 बजे कौन सा बैंक इज ओपन टू टेल मी दैट.
और वो भी ऐसी सिचुएशन में जब लॉकडाउन चल रहा है.
लॉकडाउन चल रहा है 8 बजे तो एक्सिस बैंक तो 8 बजे ओपन ही इसको डिफरेंट निकाल देना
डेफिनेटली. मतलब ये थोड़ा फोन करने वाले ने इतना लॉजिक तो यूज कर लेना चाहिए कि एटलीस्ट 10 बजे के बाद में फोन करूँ. शायद पैसों की नीड जरा ज्यादा होगी, जरा अर्जेंट पैसे चाहिए होंगी होंगे.
उसने जो गाली दिया उससे पता चला कि उसको जरूरत मेरे से ज्यादा थी.
एक्चुअली उसको ज्यादा जरूरत थी. आपने उसकी भावनाओं को समझना थोड़ा जरूरी था जनन जी, जो आपने नहीं किया है. इसके लिए हम भी आप पे एंग्री होंगे, बकायदा एंग्री होंगे. किसी को शायद ब्रेड चाहिए हो सकता है, किसी को अंडे चाहिए हो सकते हैं और आप उसका एटीएम बन सकती थी. आपने ये गोल्डन अपॉर्चुनिटी मिस कर दी है जनन जी.
एब्सोल्युटली
बहुत बुरा फील कर रहा हूँ आपके लिए.
अशोक यू नो या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकवल्या जात आहेत, सांगितल्या जात आहेत. एकच इंटेन्शन आहे की सध्या आपण सगळेजण घरात आहोत. अशा स्वरूपाचा कुठलाही कॉल आला तर त्याला एंटरटेन करू नका. स्पष्ट सांगा ठीक आहे एटीएम ब्लॉक झालं, मी हा 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर ॲक्टिवेट करेन बँकेमध्ये जाऊन. टेलिफोनवर, मेसेजवर कोणासोबतही ओटीपी वगैरे काही काही म्हणून शेअर करायचं नाहीये. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये, बजाते राहा.